नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। ह्यो आसात काय मुखेल खबरो। आयज संवसार धावो आंतरराष्ट्रीय योग दीस मनयता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी मंत्रीमंडळाच्या सगळ्या वांगड्यांनी वेगवेगळ्या सुवातीचेर आयोजित कार्यावळींनी योगासनां केली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भाजपाचे लोकसभा वांगडी भर्तृहरी मेहताब हांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केल्या। बांगलादेशाची प्रधानमंत्री शेख हसीना दोन दिसांच्या भारत दौऱ्यार आसात। सीबीआयन यूजीसी नेट 2024 परीक्षेच्या संदर्भात गुन्हा दाखल केला। आणि खेळात दादल्यांच्या आयसीसी क्रिकेट टी20 खेळात काल भारतान अफगाणिस्तानाक हारायले। आता पुराय खबरो। धावो आंतरराष्ट्रीय योग दीस आज देशभरात आणि परदेशात मनयतात। जम्मू काश्मीरातल्या श्रीनगरातल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सुवाळ्याचे फुडारपण केले आणि आज सकाळी शेरे काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र म्हणजे एसकेआयसीसीत मुखेल कार्यावळ झाली। राष्ट्रीय राजधानी आणि देशातल्या वेगवेगळ्या वाठारांनी आज वेगवेगळ्या सामूहिक योग प्रात्यक्षिकांची प्रदर्शनं झाली। 2015 वर्षा आंतरराष्ट्रीय योग दीस सुरू झाले उपरांत प्रधानमंत्री त्यांच्या प्रसारात एक मुखेल व्यक्तिमत्व जाऊन संसारभरातल्या वेगवेगळ्या प्रतिकात्मक सुवातींनी उत्सव घडून हाडटा। तातूंत दिल्ली, चंदीगड, देहरादून, रांची, लखनौ, म्हैसूर आणि अमेरिकेच्या न्यूयॉर्कात कार्यावळी घडून हाडटा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कालच्या दोन दिसांच्या जम्मू भेटीच्या काश्मीराच्या भोवणेर आसात। जम्मू काश्मीराक बेगीनूच राज्याचो दर्जो मेळटलो असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले। श्रीनगरातल्या शेरे काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात एम्पॉवरिंग यूथ ट्रान्सफॉर्मिंग जम्मू काश्मीर या कार्यावळीत प्रधानमंत्री मोदी यांनी सांगले की केंद्र सरकारान हालीच्या काळात केंद्रशासित प्रदेशातल्या आतंकवादी हल्ल्यांक खूप गंभीरतेन घेतला आणि जम्मू काश्मीराच्या दुस्मानांक योग्य रितीन जाप दितले। जम्मू काश्मीरात रस्ते, उदका पुरवण आणि उच्च शिक्षणाची मुळावी बांदावळ हाचो आसपाव आशिल्ल्या 1,500 कोटी परस चड रुपया मोलांच्या जायत्या उदरगत प्रकल्पाचे ताणी उक्तावण केले आणि बुन्याद घाली। ताणी 1,800 कोटी रुपयांच्या शेती आणि संबंधित क्षेत्रातल्या स्पर्धात्मक सुधारणा म्हणजे JKCIP सुरू केली। तशेंच सरकारी क्षेत्रात भरती झाल्ल्या सुमार 2,000 तरणाट्यांक नेमणूक पत्रां वाटली। मोदी हांच्या वांगडा आयुष मंत्री प्रतापराव जाधव, जम्मू काश्मीर लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि हेर वरिष्ठ अधिकारी आशिल्ले। श्रीनगरातल्या एसकेआयसीसीत पावतकच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी जम्मू काश्मीराच्या यंग अचिव्हर्सांनी स्थापन केल्ल्या वेगवेगळ्या स्टॉल प्रदर्शनाची पळोवणी करून तांचे कडेन संवाद साधलो आणि तांची प्रेरणादायक यशोगाथा ऐकली। हे निमतान उलयतना प्रधानमंत्री मोदी यांनी सांगले की देशातल्या लोकांक एनडीएचे हेत खबर असतात आणि ताका लागून तांणी ताका तिसरे खेपो सत्तेर वेचून हाडल्यात। अटल बिहारी वाजपेयी हांणी दिल्लो इन्सानियत, जमहुरियत आणि काश्मीरियत हो नारो आता वाठारात साकार जावपाक लागला असं तांणी म्हळें। हालीच झाल्या लोकसभा वेचणुके जम्मू काश्मीरातल्या लोकांनी व्हड्या प्रमाणात वाटो घेतिल्याची ताणी तोखणाय केली आणि या वाठारातल्या तरणाट्यांनी लोकशायेचेर खर विश्वास दाखयला असं म्हणून आज काश्मीरात आपूण या वाठारातल्या लोकांचे उपकार मानपाक आयला असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हळें। पण त्याच वेळार हालीच काश्मीरी लोकांनी व्हड्या प्रमाणात मतदान केल्ल्यान विरोधकांनी एकाय उतरांनी तांकां प्रोत्साहन दिवंक नाशिल्ल्याचेर ताणी खर टिका केली। जम्मू काश्मीरातल्या लोकांक राज्याचो दर्जो बहाल करतले आणि जम्मू काश्मीरात बेगीनूच विधानसभा वेचणूक जातली असं आश्वासन मोदी यांनी दिलें। सबका साथ सबका विकासाखाला फाटल्या 10 वर्षात आपल्या सरकारान हातात घेतिल्ल्या काय उदरगतीच्या उपक्रमांचेरूय प्रधानमंत्र्यांनी भर दिलो। गुजरातात बनासकांठा जिल्ह्यातल्या भारत पाकिस्तान सीमेलागी आशिल्ल्या नाळा जुव्याचेर राज्य पावण्यावेळी योग कार्यावळ घडून हाडल्या। या कार्यावळीत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हांणी वांटो घेतलो। नाळा जुव्यार जावपी या महोत्सवाक सुमार 10,000 लोक हजर आशिल्ले। अहमदाबादात जावपी योग दिसा कार्यावळीत केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शाह आणि सुरतात जावपी कार्यावळीत केंद्रीय उदका वीज मंत्री सीआर पाटील उपस्थित आशिल्ले। बिहारात आंतरराष्ट्रीय योग दीस राज्यातल्या वेगवेगळ्या सुवातींनी उमेदीन मनयलो। राजधानी पाटणाच्या कंकरबाग हंगाच्या पाटलीपुत्र खेळा संकुलात भव्य योग व्यायाम शिबीर आयोजित केले। या कार्यावळीक उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी वांगडा भाजपाचे वरिष्ठ फुडारी हजर आशिल्ले। समस्तीपूर जिल्ह्यातल्या सराय रंजनात केंद्रीय हर राज्यमंत्री नित्यानंद राय योग दीस मनयलो। भाजपाचे जायते वरिष्ठ फुडारी आणि पक्षाच्या कार्यालयांनी आणि हेर सुवातींनी योग महोत्सवाच्या खाशेल्या कार्यावळीत वांटो घेतलो। 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या निमतान आज गोयातूय राज्यातली मुखेल कार्यावळ बामोळीच्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमार झाली। कार्यावळ सकाळी 7:30 वरांचेर सुरू झाली आणि तातूंत योग प्रात्यक्षिका सादर झाली। तशेंच तालुका आणि गाव पावण्यार सकाळी 7 ते 8:30 मेरेन योग शिबिरां झाली। सध्या राज्यात 250 सुवातींनी योग शिबिरां चालू आसात अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या। योग दिसा निमतान शालेय मध्यान आहारात भरड धान्यासावन तयार केल्लो अन्नाचो कसो आसपाव करूं येता हाचे प्रशिक्षण मध्यान आहार पुरवणदाराक दितले अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। जम्मू काश्मीरातल्या आरएसपुरा सेक्टरातल्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या निमण्या चौकीर सीमा सुरक्षा दळ, बीएसएफचे अधिकारी आणि जवानांनी योगासनां केली। जाल्यार लद्दाखातल्या लिह हांगाच्या कर्नल सोनम वांगचूक स्टेडियमातूय भारतीय लष्करी जवानांनी योगासनां केली. लद्दाखातल्या पांगोंग त्सो दाळ्यालागी शाळेतल्या भुरग्यांनी योग प्रदर्शनां केली. उत्तर शिमेचेर बर्फा उंचारीर भारतीय लष्कराच्या जवानांनी योगासनां केली. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यापीठांनी विद्यार्थ्यांनी उत्तर कॅम्पसातल्या बहुउद्देशीय हॉलातूय योगासनां केली. ईशान्य दिल्लीचे भाजपा खासदार मनोज तिवारी विद्यार्थ्या वांगडा योगदिसाच्या कार्यावळीत वांटेकार जाले. राजस्थानात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमात मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा आणि राज्य मंत्रिमंडळाचे हेर मंत्र्यांनी योगासनां केली. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल हांणी लखनौ हांगा योगासनां केली. तर उत्तराखंडात योगगुरू रामदेव बाबा हांणी हरिद्वारात आचार्य बालकृष्ण हांच्या वांगडा योगासनां केली. आज संवसार आंतरराष्ट्रीय योग दीस मनयता आसतना दिल्लीतल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांनी निरोगीपण आणि मनाची जतनाय घेवपाचे महत्व सांगपा खातीर योगासनां केली. भलायकी मंत्री जेपी नड्डा हांणी यमुना खेळा संकुलात सामूहिक योग प्रदर्शनात वांटो घेतलो. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव तशेंच आयएनबी सचिव संजय जाजू हांणी लोधी गार्डनात योगासनां केली. केंद्रीय संसदीय वेव्हार मंत्री किरेन रिजीजू हांणी नवी दिल्लीच्या मिलेनियम पार्कात आंतरराष्ट्रीय योग दीस मनयलो. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, एच डी कुमारस्वामी आणि बी एल वर्मा हांणी राष्ट्रीय राजधानीत वेगवेगळ्या सुवातींनी योगासनां केली. तशेंच आज सकाळी लष्करी मुखेली लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी आणि भारतीय नौदल मुखेली एडमिरल दिनेश के त्रिपाठी हांणी योगासनां केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भाजपाचे लोकसभा वांगडी भर्तृहारी मेहताब हांची प्रोटेम स्पीकर म्हणून नेमणूक केल्या आणि या पदाची वेंचणूक जाय मेरेन ते सभापती पदाचेर आसतले. संसदीय वेव्हार मंत्री किरेन रिजीजू हांणी सोशल मिडिया पोस्टात म्हळा की प्रोटेम सभापतीचो आणि नवनिर्वाचितांक सोपूत घेवपाक मदत करपा खातीर राष्ट्रपती मुर्मू आणि सभापतीची वेंचणूक जाय मेरेन 18 लोकसभेचे वांगडी म्हणून सुरेश कोड्डीकुन्नील, थलीकोट्टई, राजू थेवर बालू, राधामोहन सिंग, फग्गनसिंग कुलस्ते आणि सुदीप बंदोपाध्याय हांची नियुक्ती केल्या. सोमारा सावन 18 लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू जातले आणि या महिन्याच्या 26 तारखेक लोकसभेच्या अध्यक्षाची वेंचणूक जातली. बांगलादेशाची प्रधानमंत्री शेख हसीना आयच्या 2 दिसांच्या भारत दौऱ्यार आसात. या भेटीवेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्याकडेन द्विपक्षीय सल्लामसलत करपा वांगडाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकड हांची ती भेट घेतली. बांगलादेशाची प्रधानमंत्री परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांची भेट घेतली. भारतात नवे सरकार स्थापन झाल्या उपरांत ही पहिली द्विपक्षीय भेट आसा. सीबीआयन यूजीसी नेट जून 2023 परीक्षेच्या संदर्भात गुन्हा दाखल केला. युजीसी नेट परीक्षेच्या प्रामाणिकपणाकडेन तडजोड केल्ल्यान शिक्षण खात्याच्या सचिवान केल्ल्या कागाळीच्या आधारे अज्ञात व्यक्तीआड हो गुन्हा नोंद केला. गुन्हेगारी कट आणि फटवणूक या कलमाखाला गुन्हा दाखल केला. या महिन्याच्या 18 तारखेक देशातल्या वेगवेगळ्या शहरांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीन ही परीक्षा आयोजित केली. दादल्यांच्या आयसीसी संवसारीक कप टी20 क्रिकेट सर्तीत सुपर 8च्या फेरयेत काल राती झाल्या खेळात भारतान अफगाणिस्तानाचेर 47 धावणांनी जैत जोडले. भारतान अफगाणिस्तान पंगडा मुखार 182 धावण्याचे मुख दवरिले. भारताच्या सूर्यकुमार यादव हाणे सगळ्यांत चड 53 धावण्यो केल्यो. अफगाणिस्तानाच्या राशिद खान हाणे 3 गडे बाद केले. उपरांत अफगाणिस्तानाचो पंगड 20 षटकांत 134 धावण्यांचेर सोपलो. भारताचो गोलंदाज जसप्रीत बुमरान 20 परी गोलंदाजी करताना 3 गडे बाद केले. सूर्यकुमार यादवाक सामनावीर म्हणून घोषित केलो. आज सुपर 8 फेरयेत ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश पंगडामध्ये खेळ चालू आसा. तशेंच इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका पंगडामध्ये दुसरो खेळ जातलो. प्रतिबंधित आतंकवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल म्हळ्यार बीकेआयचेर केल्ल्या कारवाईत राष्ट्रीय तपास एजन्सी म्हळ्यार एनआयएन काल आतंकवादी लखबर सिंग संधू कडेन संबंधित आशिल्ल्या एका मुखेल कार्यकर्त्याक अटक केल्या. 10 दुबावितांकडेन संबंधित वाठारांत बहुराज्य सोद घेवन पंजाबातल्या फिरोजपूर जिल्ह्यातल्या जसप्रीत सिंगाक अटक केल्याचे एनआयएन सांगले. तशेंच विदेशी आतंकवादी लखबीर सिंग संधू कडेन संबंधित आशिल्ल्या जसप्रीत हाचे कडल्यान वेगवेगळी डिजिटल उपकरणां आणि कांय गुन्हेगारी साहित्य जप्त केलां. 18वा मुंबय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हळ्यार मीफ आयज सांजवेळा मुंबयत संपन्न जाता. 7 दिसांच्या ह्या कार्यावळीची सुरुवात ह्या महिन्याच्या 15 तारखेक चार्ली हॅमिल्टन जेम्स दिग्दर्शित बिली अँड मोली अँड ऑटर लव्ह स्टोरीच्या भारत प्रिमियरान जाल्ली. ह्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 61 भाषांतले 59 देशातले 314 चित्रपट, 8 संवसारीक प्रिमियर, 5 आंतरराष्ट्रीय प्रिमियर, 18 आशिया प्रिमियर आणि 21 भारतीय प्रिमियर आशिले. मिफान आकर्षक मास्टर क्लास आणि वेगवेगळ्या उद्योजक दिग्गजांकडेन पॅनल चर्चा घडून हाडल्यो. फिल्म निर्मात्यांक त्यांच्या प्रकल्पाखातीर खरेदीदार प्रायोजक आणि सहयोगी सोदपा खातीर एक माची देऊन फिल्म निर्मितीचा प्रसार करपा खातीर पहिलेच खेपे डीओसी फिल्म बाजार आयोजित केल्लो. तशेंच वेगवेगळ्या विशेष दिव्यांगा खातीर खाशेले चित्रपट दाखोवपा वांगडाच एनएफडीसीन स्वयंसेवी संस्थेकडेन भागीदारी केली. आणि आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. आज संवसार धावो आंतरराष्ट्रीय योग दीस मनयता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाच्या सगळ्या वांगड्यांनी वेगवेगळ्या सुवातेर आयोजित कार्यावळींनी योगासना केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भाजपाचे लोकसभा वांगडी भर्तृहरी मेहताब हांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केल्या. बांगलादेशाचे प्रधानमंत्री शेख हसीना दोन दिसांच्या भारत दौऱ्यार आसात. दादल्यांच्या आयसीसी क्रिकेट टी20 खेळात काल भारतान अफगाणिस्तानाक हारयले. आणि इतल्यान राष्ट्रीय खबरो सोपल्यो.